आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता। नारी शक्तीबंधन अधिनियमातल्या सुधारणा हा या शतकातला सर्वात मोठा निर्णय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। महिला आरक्षण प्रस्तावाच्या चर्चेची वेळ आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रस्तावाला काँग्रेसचा आक्षेप। एमपीएससीच्या माध्यमातून आणखी 100 संवर्गातल्या पदांची भरती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। ठाणे जिल्ह्यात मुरबाड जवळ झालेल्या रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत होणारा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी सांगितलं आहे। ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देत होते। देशभरात हंगामी पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं।
Monsoon rainfall is expected to be below normal. It means it will be about 92% of the long period average plus minus model error of 5%. This year at present neutral El Nino Southern Oscillation conditions are prevailing over equatorial Pacific. It is gradually developing.
नारी शक्ती वंदन अधिनियमात सुधारणा करून 21व्या शतकातला सर्वात मोठा निर्णय भारत घेणार आहे, त्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। नवी दिल्लीत आयोजित नारी शक्ती वंदन संमेलनात ते बोलत होते। महिलांच्या सहभागानं देशातली लोकशाही बळकट होत असल्यानं या आरक्षणाची गरज आहे। राष्ट्रपतींपासून प्रधानमंत्रीपद भूषवताना या देशात महिलांनी स्वतःची अमिट छाप उमटवली असल्याचंही ते म्हणाले। 16 ते 18 एप्रिलच्या दरम्यान संसदेत नारी शक्तीवंदन अधिनियमातल्या सुधारणांवर चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं। 2023 या अधिनियमाला मंजुरी दिली तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता याची आठवण त्यांनी यावेळी केली।
साथियों, हमारा प्रयास है और हमारी प्राथमिकता भी है, इस बार भी ये काम संवाद, सहयोग और सहभागिता से हो। देश की हर नारी को भी अच्छा लगेगा कि हर दल ने राजनीति से ऊपर उठकर उनके हित में ये महत्वपूर्ण निर्णय लिया है, काम किया है।
2029 निवडणुकांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी विरोधी पक्षांसह सर्वांनी केली होती। त्या दिशेनं सरकारनं प्रयत्न सुरू केले होते आणि विविध घटना तज्ञांशीही चर्चा सुरू होती असं प्रधानमंत्री म्हणाले। लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षणापेक्षाही मतदारसंघांची फेररचना हा अधिक गंभीर मुद्दा असल्याचं काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे। फेररचनाविषयक प्रस्ताव अत्यंत धोकादायक आणि संविधानातल्या तरतुदींचं हनन करणारा असल्याची टीका त्यांनी वृत्तपत्रात लेख लिहून केली आहे। लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यासाठीचं विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 मंजूर झालं। 2024 निवडणुकांपासूनच या सुधारणा लागू करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती पण सरकारनं ती फेटाळून लावली याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली। आगामी जनगणना आणि जनगणनेवर आधारित मतदारसंघ फेररचना झाल्यावरच नवीन सुधारणा लागू झाल्या पाहिजेत अशी विरोधकांची मागणी असल्याचं गांधी यांनी नमूद केलं। जातनिहाय जनगणना करण्यासाठी टाळाटाळ करायची हाच केंद्र सरकारचा खरा हेतू असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका ऐनभरात असताना महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी या लेखात लिहिलं आहे। राज्य सरकारमधल्या पदभरती प्रक्रियेत सुधारणा करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली। अराजपत्रित पदांसाठी कुठलीही मुलाखत यापुढे होणार नाही, तसंच पदभरतीमधल्या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गाची संख्या 102 होणार आहे, तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने 18 सेवांचा आणि 93 संवर्गाचा समावेश होईल. यामुळे विविध सेवा प्रवेश नियमांचं तसंच अनुभवाच्या अटींचं सुसूत्रीकरण होणार आहे. यापुढे सर्वसाधारणपणे सरळ सेवा भरतीसाठी अनुभवाची अट लागू राहणार नाही. एमपीएससीकडून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या उमेदवारांची माहिती विविध कंपन्यांना उपलब्ध करून देण्यासाठी महाजॉब्स पोर्टल अंतर्गत निपुण सेतू हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. इराणमध्ये उत्पादित झालेल्या कच्च्या तेलाचे टँकर्स भारतातल्या बंदरावर आले आहेत. शिप ट्रॅकिंग डेटामधून आज ही माहिती समोर आली आहे. तब्बल 7 वर्षानंतर इराणचं कच्चं तेल भारतात आलं आहे. सुमारे 20 लाख बॅरल क्रूड ऑइल घेऊन फेलिसिटी जहाज गुजरातच्या सिक्का बंदरावर तर जया हे जहाज ओदिशातल्या पारादीप बंदरावर पोहोचलं आहे. इराणकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेनं लावलेल्या वाढीव आयात शुल्कात सूट मिळाल्याच्या कालावधीत ही जहाजं इराणच्या खरग बेटावरून निघाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ठाणे जिल्ह्यात कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मुरबाडजवळ आज सकाळी सिमेंट मिक्सर आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. हे वाहन मुरबाडहून कल्याणला जात होतं. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात संध्याकाळी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलं. चित्रपट सामाजिक आणि इतर क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्या वेळी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतल्या गायकांनी आशा भोसले यांची गाणी गाऊन सासरू नयनांनी आशा भोसले यांना निरोप दिला. सकाळपासून आशा भोसले यांच्या घरी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी रिग लागली होती. त्यात विविध क्षेत्रातले मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉन्डरिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत भोंदूबाबा अशोक खरात आणि इतरांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. नाशिकमधल्या 5, पुण्यातल्या 3 आणि शिर्डीतल्या 3 ठिकाणी आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे. ही कारवाई नाशिक जिल्ह्यातल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या खंडणी, धार्मिक फसवणूक, औषधांचा वापर करून केलेले अत्याचार इत्यादी गुन्ह्यांच्या प्रकरणाशी संबंधित आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणादरम्यान अनेक नावं वगळली गेल्याबाबत दाद मागणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुनरीक्षण मोहिमेसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायाधिकरणाकडे याचिकाकर्त्यांनी आपली गाऱ्हाणी मांडावीत असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी सांगितलं. मतदानाचा अधिकार संवैधानिक आणि लोकशाहीत सहभागाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. तथापि मोठ्या प्रमाणात नावं वगळली गेल्यानं निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होत नसेल तर त्या सुधारणेकरता निवडणूक प्रक्रिया थांबवता येणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मेरा बूथ सबसे मजबूत या उपक्रमात तामिळनाडूमधल्या पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तामिळनाडूमध्ये नवीन वातावरण तयार होत असून राज्यातली जनता बदलासाठी भाजपा आणि रालोआकडे अपेक्षेनं पाहत आहे असंही ते म्हणाले. शेतकरी कल्याणाला आपला पक्ष सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. मध्यम वर्गाची स्वप्न साकारण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालला घुसखोरीमुक्त करणार असल्याचं प्रतिपादन केलं. ते आज पश्चिम बर्धमान जिल्ह्यातल्या राणीजंग इथं झालेल्या प्रचारसभेत बोलत होते. यापूर्वी तृणमूल काँग्रेसनं घुसखोरी रोखण्यासाठी तारेचं कुंपण उभारण्याकरता जमीन उपलब्ध करून दिली नसल्याची टीका त्यांनी केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या SIR मधून नाव वगळल्याबद्दल भाजपवर टीका केली. त्या पश्चिम बर्धमानच्या रघुनाथपूर आणि बांकुरा जिल्ह्यातल्या सभेत सहभागी झाल्या होत्या. IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांचा सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या 9 षटकात 2 बाद 73 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणा हा या शतकातला सर्वात मोठा निर्णय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महिला आरक्षण प्रस्तावाच्या चर्चेची वेळ आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रस्तावाला काँग्रेसचा आक्षेप. एमपीएससीच्या माध्यमातून आणखी 100 संवर्गातल्या पदांची भरती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. ठाणे जिल्ह्यात मुरबाडजवळ झालेल्या रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.